हेलो
हेलो
हेलो हाँ खैरनर साहब बोलते हैं ना, गिरीश खैरनर साहब। सर नमस्कार, मी अमित गुजराती बोलते है, पर आमच तर की माई आवडतो प्रोजेक्ट मधून। सर साहेब, आपण एन्क्वायरी केली होती साहेब, संदर्भात आपण एन्क्वायरी केली होती सर आपल्या इथं।
सर आता सध्या आहे ना थोडसं प्रॉब्लेम चालू आहे ना, आता सध्या काही इंटरेस्ट नाही
ठीक आहे सर, चालेल, मी तुम्हाला फोन करून घेतो सर त्यावेळेस। ठीक आहे, ओके ओके सर, ओके।